93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा पाऊस दाटलेला तर दिसतोय पण पडताना काही दिसत नाही. ढग भरून येतात, वातावरण बदलतं, हवा थांबते. आता वाटतं की आता बरसायला सुरुवात होईल, नंतर बरसायला सुरुवात होईल. सुरुवात काही होतच नाही, थोडा थोडा येतो सडा टाकल्यागत पाऊस आणि नंतर भागते आपल्या सगळ्यांची पावसाची हौस. थोड्या वेळापूर्वी प्रतीकचा आला होता कॉल. प्रतीक म्हणतोय की येस, डेफिनेटली हा एक इश्यू जो आहे पावसाचा तो प्रचंड सिरियस होत चाललेला आहे. हवामान खात्यानं वेळोवेळी यंदाच्या वर्षी सांगितलं होतं की लवकर पाऊस होईल, जास्त पाऊस होईल, ते सगळे अंदाज खोटे ठरले. डेफिनेटली एन्व्हायरमेंटल चेंजेस या गोष्टींमध्ये खूप जास्त काम करतात. पण आता खरंच हाईट झालेली, आता खऱ्या अर्थानं पाऊस यावा आणि धाड 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 बरसावा अशी एकूण सिच्युएशन आहे. गेल्या एक दोन तीन वर्षांपासून एकूणच जे प्रकृतीचं चक्र आहे ना ते बऱ्यापैकी बदलल्यासारखं दिसून येतंय. प्रत्येक मौसम जो आहे तो असं महिना महिनाभर पुढे ढकलल्याचा काहीतरी अनुभव येतोय का? ही गोष्ट ना कुठंतरी बदलणं भाग आहे आणि त्यामुळे आपणच पर्यावरणाचा समतोल राखणं भाग आहे. सध्या पावसाला बोलवता आहात तुम्ही सगळे माझ्यासोबत. 6601935 नंबर आहे, कॉल करा आणि तुमच्या स्टाईलमध्ये बोलवा. पाहूयात आपण बोलवल्यावर पाऊस येतो का नाही येत, एक ट्राय करणे में क्या हर्ज है. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर सनम रे मधून हुआ है आज पहली बार गाण्यात आहे, थोडस वेळात एन्जॉय, बजाते रहो.